चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट, आज शनिवार 19 डिसेंबर 2020। डोमेस्टिक मार्केट, महाराष्ट्र मध्ये 33 साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,150 रुपये होता, तर M30 साखरेचा व्यापार 3,180 रुपये ते 3,250 रुपये होता। रिसेल मार्केट मध्ये 33 साखरेचा व्यापार 3,025 रुपये ते 3,075 रुपये होता। दक्षिण कर्नाटकामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,130 रुपये होता, तर M30 साखरेचा व्यापार 3,130 रुपये ते 3,175 रुपये होता। उत्तर प्रदेशामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,265 रुपये ते 3,295 रुपये होता। गुजरात मध्ये 33 साखरेचा व्यापार 3,105 रुपये ते 3,111 रुपये होता, तर 33 साखरेचा व्यापार 3,111 रुपये ते 3,171 रुपये होता। तमिळनाडू मध्ये 33 साखरेचा व्यापार 3,175 रुपये ते 3,300 रुपये होता, तर 33 साखरेचा व्यापार 3,325 रुपये होता। हे सर्व दर GST सोडून आहेत।